50 languages.
31.
31.
Iktis.
At the restaurant. 3.
Upahar Gruhat.
Upahar Gruhat.
I would like a starter.
Mala ek starter pahije.
मला एक स्टार्टर पाहिजे.
I would like a salad.
मला एक सॅलड पाहिजे.
मला एक सॅलड पाहिजे.
I would like a soup.
मला एक सूप पाहिजे.
मला एक सूप पाहिजे.
I would like a dessert.
मला एक डेझर्ट पाहिजे.
मला एक डेझर्ट पाहिजे.
I would like an ice cream with whipped cream.
मला व्हिप्ड क्रीम सोबत एक आईस्क्रीम पाहिजे.
मला व्हिप्ड क्रीम सोबत एक आईस्क्रीम पाहिजे.
I would like some fruit or cheese.
मला एखादे फळ किंवा चीज पाहिजे.
मला एखादे फळ किंवा चीज पाहिजे.
We would like to have breakfast.
आम्हाला न्याहारी करायची आहे.
आम्हाला न्याहारी करायची आहे.
We would like to have lunch.
आम्हाला दुपारचे भोजन करायचे आहे.
आम्हाला दुपारचं भोजन करायचं आहे.
We would like to have dinner.
आम्हाला रात्रीचे भोजन करायचे आहे.
आम्हाला रात्रीचं भोजन करायचं आहे.
What would you like for breakfast?
आपल्याला न्याहारीसाठी काय पाहिजे.
आपल्याला न्याहारीसाठी काय पाहिजे.
रोल्स विथ जॅम अँड हनी.
जॅम आणि मधासोबत रोल.
जॅम आणि मधासोबत रोल.
टोस्ट विथ सॉसेज अँड चीज.
सॉसेज आणि चीज सोबत टोस्ट.
सॉसेज आणि चीज सोबत टोस्ट.
ए बॉइल्ड एग.
उकडलेले अंडे.
उकडलेलं अंड.
ए फ्राईड एग.
तळलेले अंडे.
तळलेलं अंड.
अन ऑमलेट.
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 अनदर योगर्ट प्लीज.
कृपया आणखी थोडे दही द्या.
कृपया आणखी थोडं दही द्या.
सम सॉल्ट अँड पेपर also please.
कृपया थोडे मीठ आणि मिरी पण द्या.
कृपया थोडं मीठ आणि मिरी पण द्या.
another glass of water please.
कृपया आणखी एक ग्लास पाणी द्या.
कृपया आणखी एक ग्लास पाणी द्या.